नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सायंकाळी दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करणार. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 1121 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. बीडमधून सर्वात जास्त 41 उमेदवार. पूर्वसूचना न देता सामूहिक रजेवर गेलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे 25 वरिष्ठ कर्मचारी बडतर्फ. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या सरी तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सायंकाळी राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. याआधी 22 एप्रिलला राष्ट्रपतींनी 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण तसंच 25 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकूण 1121 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या वेळेच्या 867 उमेदवारांच्या तुलनेत त्यात 29% वाढ झाली असली तरी 13 विद्यमान खासदारांना मात्र यंदा लोकसभेत जाण्याची संधी मिळणार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही बीडमधून सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्यावेळी 36 उमेदवार या ठिकाणी उभे होते तर आता 41 जण आपलं नशीब आजमावत आहेत. परभणी, मावळ, हिंगोली, शिरूर, माढा, नाशिक आणि उस्मानाबादमधल्या उमेदवारांची संख्या 31 ते 34 दरम्यान आहे तर गडचिरोली, पालघर, दिंडोरी या 3 मतदारसंघामध्ये 10 उमेदवार रिंगणात आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसनं त्यांच्या 25 वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वरिष्ठ कर्मचारी सामूहिक रजेवर गेल्यानं एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान उड्डाण सेवेवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत सुमारे 80 उड्डाणं रद्द करावी लागली असून आजही 85 अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली. उड्डाण रद्द झाल्यामुळे संबंधित प्रवाशांना तिकिटाचा पूर्ण परतावा मिळू शकतो अथवा ते आगामी तारखेसाठी त्यांच्या प्रवासाचं पुन्हा नियोजन करू शकतात असं एअर इंडिया एक्सप्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. दरम्यान एअर इंडिया एक्सप्रेस कंपनी त्यांच्या मूळ एअर इंडिया या कंपनीच्या मदतीनं 20 प्रवाशी मार्गांवर 283 उड्डाणं करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर गेले आहेत आणि ते काँग्रेसच्या विचाराशी सहमत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अदानी, अंबानी कोणाचे मित्र आहेत हे संपूर्ण देशातल्या जनतेला माहीत असून जसे निवडणुकीचे टप्पे होत आहेत तसे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. ते आज सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 65व्या पुण्यतिथीनिमित्त ते अभिवादन करण्यासाठी सातारा इथं आले होते. भविष्यात राजकारणात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस पक्षाशी एकत्रित राहावं असा माझा विचार होता. प्रादेशिक पक्षांचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करावं असा माझा विचार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी अदानी आणि अंबानी यांच्याकडून पैसे घेत असतील आणि याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती असेल तर ही मनी लॉन्ड्रिंग आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ ईडीमार्फत या उद्योगपतींची चौकशी करायला हवी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी अहमदनगर इथं आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारनं लावलेला 40% कर त्वरित बंद करावा त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे विनंती करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. छत्रपती संभाजीनगर इथं आज पत्रकार परिषदेत ते वार्ताहरांशी बोलत होते. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ ते आज शहरामध्ये आले होते. यंदाच्या निवडणुकीत मताचं विभाजन होणार नाही त्यामुळे राज्यासह देशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या कमी होणार असल्याचंही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाण्याचा प्रश्न आपण सोडवू तसंच औद्योगिकरणावरही भर देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. औरंगाबाद लोकसभेची निवडणूक येत्या 13 मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या वतीनं शहरात वेगवेगळ्या 6 पथकांनी संचलन केलं. राजाबाजार, किराणा चावडी, शहागंज, शेती चौक, मछली खडक, औरंगपुरा, गुलमंडी, निराला बाजार, सिल्लेखाना आणि क्रांती चौक या परिसरात हे संचलन करण्यात आलं. आज सायंकाळी पुन्हा शहरातील विविध भागात संचलन करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालना लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज जालन्यात पत्रकार परिषद घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ही घोषणा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली, त्यामुळे तापमानात घट झाली. उकाडा कमी होऊन वातावरण थंड झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी एक नंतर हलक्या सरी कोसळल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, क्रांती चौक, उस्मानपुरा, हडको सिडको या भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला, तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. नागपूर शहरातही आज दुपारी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळाला. आज हवामान खात्याकडून नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट तर उद्या आणि परवा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत शहरात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या रब्बी हंगामातील धान पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. जालना लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफराबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी, अंबड तालुक्यातल्या जामखेड, जालना तालुक्यातल्या रामनगर आणि गोलापांगरी इथले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. या गावामध्ये भरवण्यात येणारा आठवडी बाजार हा अन्य दिवशी भरवण्यात यावा असे आदेशात नमूद करण्यात आलं आहे. आज नांदेड इथून सुटणारी हुजूर साहेब नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस तिच्या नियमित वेळेपेक्षा 11 तास उशिरानं म्हणजेच रात्री 8:30 नांदेड रेल्वे स्थानकाहून अमृतसरला रवाना होईल. तसंच नांदेडहून आज दुपारी 4:30 सुटणारी नांदेड विशाखापट्टणम एक्सप्रेस 2.5 तास उशिरानं म्हणजे सायंकाळी 7:00 सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. राज्यात काल मालेगाव इथं सर्वाधिक 42.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. सोलापूर, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भात तापमान 40 पार होतं. परभणी इथं 41.3, बीड इथं 40.7, नांदेड इथं 40.6, छत्रपती संभाजीनगर इथं 40.2 तर धाराशिव इथं 40.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. महिला क्रिकेट T20 मालिकेत भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या 5वा आणि अंतिम सामना बांगलादेशच्या सिलहट क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत 5 बाद 156 धावा करत बांगलादेशला विजयासाठी 157 धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या महिला संघानं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 12 षटकात 5 बाद 79 धावा केल्या होत्या. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू या संघात सामना होणार आहे. धरमशाला इथं सायंकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. भारताची अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिनं जेद्दाह इथं सुरू असलेल्या सौदी स्मॅश स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सायंकाळी दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करणार. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 1121 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. बीडमधून सर्वात जास्त 41 उमेदवार. पूर्वसूचना न देता सामूहिक रजेवर गेलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे 25 वरिष्ठ कर्मचारी बडतर्फ. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या सरी तर परभणी, बीड, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.